सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:35 झालेत. रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. मॉर्निंग नंबर वन मध्ये बदलाबद्दल बोलणं सुरू आहे. बदल जे खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह आहेत आणि काळाची गरज आहेत. बदल ही काळाची गरज असते. बदलासोबत आपण बदललं पाहिजे. एखादा बदल जर चांगला असेल तर तो एक्सेप्ट केला गेला पाहिजे. आणि सध्या मॅरेज सेलिब्रेशन मधला एक फार सुंदर बदल पाहायला मिळाला. रिसेंटली आपली सगळी लग्न सराई झाली, पार पडली. आणि ह्या लग्न सराईमध्ये एक महत्वाची गोष्ट पाहिली गेली म्हणजे जी की गेल्या 2-3 वर्षांपासून जाणवते आहे आपल्या सगळ्यांनाच, ती म्हणजे साध्या पद्धतीनं लग्न करणं आणि पैशांची बचत करणं ही गोष्ट पाहायला मिळते आहे. सोबतच लग्नामध्ये अन्न कमीत कमी कसं वाया जाईल या गोष्टीकडे सुद्धा प्रकर्षानं पाहिलं जात आहेत. कितीतरी अशा सेवाभावी संस्था पुढे येत आहेत ज्या की कार्य करता आहेत त्या ठिकाणांसाठी की बाबांना तुम्ही लग्न करता आहात, तुमचं इतकं इतकं अन्न वाया जात आहे ना, वाया घालवू नका, आमच्याकडे देऊन टाका. ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे त्यांच्यापर्यंत ते आम्ही पोहोचवतो. इतका सुंदर बदल आपल्या शहरात पाहायला मिळतो आहे, एकूणच समाजात पाहायला मिळतो आहे. आणि हा बदल खरंच एक्सेप्ट करण्यासारखा आहे. सलाम सलाम जी मंडळी कार्यरत आहेत या कार्यासाठी त्यांना सलाम. आणि ज्यांच्याकडे लग्न कार्य वगैरे निघणार आहे त्यांनी सुद्धा हा अशा प्रकारचा बदल स्वीकारायला हरकत नाहीये. मोजकी मंडळी असावीत लग्नाला. जी मंडळी आली आहेत त्यांना साधंसं जेवण ठेवावं, फार तेलकट तुपकट जेवू घालायचं आणि नंतर दिवसभर त्रास द्यायचा, त्यापेक्षा साधं सिंपल जेवण आवडतं आजकाल लोकांना. त्यामुळे जर हा बदल स्वीकारा. 6601935 नंबर आहे, कॉल करा, सांगा सध्या कुठचा तो बदल पाहायला मिळतोय जो खऱ्या अर्थाने प्रचंड पॉझिटिव्ह आहे. थोडा वेळापूर्वी माझे एक रेग्युलर लिस्नर आहेत, त्यांनी मला कॉल केला होता. एक फार सुंदर बदल त्यांनी इकडे एक्सप्लेन केला आहे. एक छानसा इनिशिएटिव्ह जो एका कंपनीनं घेतलेला आहे त्याबद्दल त्यांनी जरा एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. कोणती ती कंपनी, कोणता तो इनिशिएटिव्ह, तुम्हाला थोडाच वेळात ऐकवतो. स्टे ट्यून. की अँड का से जी हजुरी, खूबसूरत सा ट्रॅक, एन्जॉय. खूबसूरत ख ख बजाते राहो.